मावत प्रस्तुत। रात दिन तुला देखू सपन, रात दिन तुला देखू सपन, तुलाच याद मी करना ये। मना दिल नी मन नी तूच धड़कन, तुनावर प्यार करना ये। मना दिल नी मन नी तूच धड़कन, तुनावर प्यार करना ये। शेतस नखरा बारी तू दिखस दस काय परी, तुना नागिन नागतस बाल तुना डोया जसा शिकारी। तुना शेतस नखरा बारी तू दिखस दस काय परी, तुना नागिन नागतस बाल तुना डोया जसा शिकारी। तुनी नजर नी करिए जादू, तुनी नजर नी करिए जादू, तुना मांगे मांगे फिर ना ये। मना दिल नी मन नी तूच धड़कन, तुनावर प्यार करना ये। मना दिल नी मन नी तूच धड़कन, तुनावर प्यार करना ये। प्यार मा वैनू पागल, मना दिल करा तू घायल। यड़ा कर ये रानी मला तुनी पाये नी छन छन पायल। तुना प्यार मा वैनू पागल, मना दिल करा तू घायल। यड़ा कर ये रानी मला तुनी पाये नी छन छन पायल। तुना चेहरा दिसय हिरो निगत, तुना चेहरा दिसय हिरो निगत, देखे देखे त्याला दूर ना ये। मना दिल नी मन नी तूच धड़कन, तुनावर प्यार करना ये। मना दिल नी मन नी तूच धड़कन, तुनावर प्यार करना ये। कर देवला बस तूच पाहिजे मला, सात जन्म नी दे तुम्ही सात नको सोडी जाऊ ये मला। मी विनंती कर देवला बस तूच पाहिजे मला, सात जन्म नी दे तुम्ही सात नको सोडी जाऊ ये मला। वादाशे मना मी दिवाना तुना, वादाशे मना मी दिवाना तुला, खर खर तुला सांगना ये। मना दिल नी मन नी तूच धड़कन, तुनावर प्यार करना ये। मना दिल नी मन नी तूच धड़कन, तुनावर प्यार करना ये। रात दिन तुना देखू सपन, रात दिन तुला देखू सपन, तुलाच याद मी करना ये। मना दिल नी मन नी तूच धड़कन, तुनावर प्यार करना ये। मना दिल नी मन नी तूच धड़कन, तुनावर प्यार करना ये। मना दिल नी मन नी तूच धड़कन, तुनावर प्यार करना ये।
नमस्कार मित्रांनो, तुम्ही तर आम्हाला ओळखतच असाल, समाधान दादा बेलदार, माधुरीताई बेलदार आणि मी विनोद कुमावत. आज तुम्ही गाणं बघितलंच आहे, कसं झालंय काय झालंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. खूप खूप मेहनत घेतलेली आहे समाधान दादांनी, डायरेक्शन दिलेलं आहे या गाण्यामध्ये, माधुरीताई अभिनेत्री आहेत या गाण्यामध्ये आणि स्वतः मी या गाण्यामध्ये काम केलेलं आहे. तर नक्की कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो हे गाणं कसं झालंय काय झालंय, कारण की खूप मेहनत घेतलेली आहे आम्ही. समाधान दादा बोला.
नमस्कार मित्रांनो, दोघांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि असेच नवीन नवीन गाणे आम्ही बनवत राहू, तर प्लीज सर्वांनी सपोर्ट करा, धन्यवाद.
जय खानदेश मित्रांनो, तुम्ही आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल खूपच आभारी आहोत आम्ही तुमचे, आणि यापुढे पण तुम्ही असेच सपोर्ट करत राहा, आमच्या गाण्याला लाईक सबस्क्राईब करत राहा, हीच आमची इच्छा आहे, आणि पुढे पण आम्हाला सपोर्ट करत राहा, आमच्या चॅनलला गाणे बघायला विसरू नका. जय खानदेश मित्रांनो.
जय खानदेश.